आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां बाका वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्या खातीर अधिसुचोवणी आज जारी जातली. बिहार वेंचणुके खातीर एनडीएन जागे वाटपाचो फॉर्म्युला जाहीर केल्या उपरांत भाजपच्या सीईसीची नवी दिल्लीन बसका जाली. भारतांतली सगळ्यांत व्हडली शालेय हॅकेथॉन विकसीत भारत बिल्डथॉन 2025 आज जाता. काल मलेशियान सुलतान ऑफ जोहर कप 2025 सर्तीन भारतीय कनिष्ठ दादल्यांच्या हॉकी पंगडान न्यूझीलंडाचेर जैत सोडले. आता पुराय खबरो. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्या खातीर अधिसुचोवणी आज जारी जातली. हाचे सयत 20 जिल्ह्यांतले 122 मतदारसंघा खातीर उमेदवारी अर्ज सादर करपाची प्रक्रिया सुरू जातली. 20 ऑक्टोबर मेरेन नामांकनां दाखल करूं येतात आनी 21 ऑक्टोबराक छाननी जातली. 23 ऑक्टोबर मेरेन नामांकनां फाटीं घेवंक मेळटात. सकाळी 11 ते दनपरां 3 मेरेन उमेदवारी अर्ज सादर करूं येतात. नामांकन केंद्रांचेर वेंचणूक आयोगान खर सुरक्षा वेवस्था केल्या. ह्या पांवड्या खातीर मतदान 11 नोव्हेंबराक जातले. बिहार विधानसभा वेंचणुके खातीर मतमेजणी 14 नोव्हेंबराक जातली. भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय वेंचणूक समितीची बसका काल राती नवी दिल्लींतल्या पक्षाच्या मुख्यालयान जाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, घरमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आनी पक्षाचे हेर वरिष्ठ फुडारी ह्या बसकेक हाजीर आशिल्ले. बिहार विधानसभा वेंचणुके खातीर जागे वाटपाचो फॉर्म्युला जाहीर जाले उपरांत आपयले ह्या बसकेचो हेतू येता त्या बिहार वेंचणुके खातीर पक्षाची रणनिती आनी उमेदवारांची वळेरी निमाणी करपाचो आशिल्लो. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएन बिहार वेंचणुके खातीर जागे वाटपाची घोषणा केल्या. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे आनी भारतीय जनता पक्ष 101 जाग्यांचेर वेंचणूक लढयतले अशें सांगला. जनता दल युनायटेडाकूय तितल्योच सुवाती दिल्या. लोक जनशक्ती पार्टी रामविलास गटाक 29 जाल्यार हिंदुस्थानी आवाम मोर्चा आनी राष्ट्रीय लोकमोर्चांक दरेकी 6 सुवाती दिल्यात. वेंचणुकेन एनडीए इंडी गठबंधन 8 लढो दितली. ह्या आघाडीन राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, माले लिबरेशन, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आनी मुकेश सानी हांच्या फुडारपणाखाला विकासशील इन्सान पार्टी हांचो आस्पाव जाता. इंडी आघाडीन अजून जागा वाटपाचो फॉर्म्युला अंतीम करूं ना अशें वृत्त आसा की आरजेडी आनी काँग्रेस जागा वाटप अंतीम करपा खातीर उलोवणी करता. बिहार विधानसभेची वेंचणूक 6 नोव्हेंबर आनी 11 नोव्हेंबराक 2 पांवड्यांनी जातली. मतमेजणी 14 नोव्हेंबराक जावपाची आसा. प्रधानमंत्री आनी भाजपच्या वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी बुधवारा बिहारान बूथ पांवड्या वयल्या पक्ष कार्यकर्त्यांकडेन संवाद साधतले. सोशल मिडिया पोस्टान मोदी हांणी पक्षाच्या कार्यकर्त्यांक मेरा बूथ सबसे मजबूत मोहिमेत वांटो घेवपाची आनी तांच्यो सुचोवण्यो शेअर करपाची विनंती केल्या. कांय निवडक कार्यकर्त्यांकडे तांच्या सुचोवण्यांचेर थेट संवाद साधतले अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. भारतांतली सगळ्यांत व्हडली शालेय हॅकेथॉन विकसीत भारत बिल्डथॉन 2025 आज सकाळी 10 ते रातीं 11 वरां मजगती जातली. विकसीत भारत बिल्डथॉन हो देशव्यापी उपक्रम आसून 6 ते 12व्या वर्गांतल्या विद्यार्थ्यांक तांची सृजनशीलता आनी समस्या सोडोवपाची कुशळटाय दाखोवपा खातीर सशक्त करपा खातीर शाळा आनी शिक्षकांक आपयतात. ह्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट शालेय पांवड्यार नव प्रकमाची संस्कृती घटमूट करप आसा. विद्यार्थ्यांक आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, वोकल फॉर लोकल आनी समृद्ध भारत ह्या 4 विशयांचेर कल्पना मांडपाक वा प्रोटोटायप तयार करपाक प्रोत्साहन दिवप शालेय पांवड्यार नवनिर्माणाची संस्कृताय घटमूट करपाचो हे कार्यावळीचो हेतू आसा. कॅनडाच्यो परराष्ट्र मंत्री अनिता आनंद भारताच्या 2 दिसांच्या भोंवडेर काल राती नवी दिल्लीन पावल्यो. त्यो आज नवी दिल्लींत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल हांचे कडेन उलोवणी करतल्यो. आनंद हांची भेट द्विपक्षीय यंत्रणा घटमूट करून आनी अर्थीक सहकार्य आनी लोकांमधलो संपर्क वाढून दोनूय देशांमधल्या संबंधांक चालना दितली अशें परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीप जयस्वाल हांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
केंद्रीय घर मंत्री अमित शाह आज राजस्थानाच्या एका दिसाच्या भोंवडेर जयपूर शहरान पावतले. त्यांच्या भेटीवेळार ते नवे गुन्हेगारी कायदे, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियमाच्या अंमलबजावणीक एक वर्स पुराय झाल्या निमतान आयोजित केल्ल्या राज्य पावण्यावेल्या प्रदर्शनाचे उक्तावण करतले. आयच्या सुरू जावपी स दिसांच्या या प्रदर्शनान कायद्यांतल्या मुखेल तरतुदींचेर भर दितले. प्रदर्शनाचे उक्तावण केल्या उपरांत शाह भौशीक बसकेंत उलोवप करतले. रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समीट 2024 खाला मेळिल्ल्या 4 लाख कोटी रुपया मोलाच्या समजिकाय कबलाती खाला सुरू करपाच्या प्रकल्पांच्या भूमिपूजन सुवाळ्याक घर मंत्री वांटो घेतले. तशेंच 9,300 कोटी रुपया मायज मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुन्यादी फातर घालतले. अमित शाह विद्यार्थ्यांच्या गणवेशा खातीर 260 कोटी रुपयान, दूध उत्पादकांक दुधाचे अनुदान खातीर 364 कोटी रुपया हस्तांतरीत करतले. 150 युनिटांच्या फुकट वीज येवजणे खातीरूय या कार्यावळींतल्यान नोंदणी सुरू जातली. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेक संसारभर नवो मान मेळपाक लागला अशें प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉ नवनीत कुमार सहगल हांणी सांगला. ते काल गोंयांत भौशीक सेवेंतल्या ICAI सदस्यांच्या निवासी बसकेंत उलयताले.
As a intelligent or say intelligentsia, we must also tell people what is happening in the country. You see, for the last 10 years, we are one of the largest economy which is growing at the fastest rate. We are growing at 6.8 to 7% in between. No economy in the world of this size is growing at that point.
भारतीय लष्कर या महिन्याच्या 14 तारखेसावन नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्र शांती अभियान सैन्य योगदानकर्ता देशांच्या UNTCC प्रमुखांच्या परिषदेचे आयोजन करतले. 3 दिसांच्या या परिषदेत वट्ट 32 संयुक्त राष्ट्र संघटनेचे सैन्य योगदान दिवपी देश एकठांय येतले आनी 7 राष्ट्रांतले 15 मुखेल, 17 उपमुखेल आनी हेर उंचेल्या पावण्यावेले लष्करी अधिकारी हाजीर आसतले. संसारभरांतल्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांतता मिशनान सैन्य योगदान दिवपी देशांचे प्रतिनिधी आज राष्ट्रीय राजधानी पावपाची अपेक्षा आसा. गोयचे सुपूत आनी प्रतिभावान दिग्दर्शक आदित्य सुहास जांबळे हाका आर्टिकल 370 या हिंदी चित्रपटा खातीर प्रतिष्ठीत फिल्मफेअराचो उत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पणा खातीरचो पुरस्कार मेळ्ळा. अहमदाबादान जाल्ल्या 70व्या फिल्मफेअर पुरस्कार सुवाळ्यान ताका हो पुरस्कार भेटयलो. हे विशीं उलयतना ताणी म्हळे.
नमस्कार, हांव आदित्य सुहास जांबळे. कालूच जाल्ल्या 70th फिल्मफेअर अवॉर्ड्सान म्हाजी फिल्म आर्टिकल 370 ह्या फिल्मा खातीर म्हाका बेस्ट डेब्यू डिरेक्टर हे अवॉर्ड मेळ्ळें आनी म्हाजो सन्मान केलो. त्याच्या खातीर हांव संपूर्ण आर्टिकल 370च्या टिमेक धन्यवाद दिता. त्याच बरोबर फिल्मफेअर ज्युरी आनी कम्प्लीट कमिटीक हांव धन्यवाद दिता. आनी त्याच बरोबर संपूर्ण गोंयकारांक, सगळ्या गोमंतकियांक ज्यांनी म्हाजे
महाराष्ट्रांतल्या 5 प्रायंक आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मेळ्ळां. ह्या वळेरेंत रायगड जिल्ह्यांतले श्रीवर्धन, नागांव, पालघरांतले पर्नाका, रत्नागिरी जिल्ह्यांतले गुहागर आनी लाडगड दर्यादेग हांचो आस्पाव जाता. ही माहिती महाराष्ट्राच्यो बायल आनी बाल विकास मंत्री आदिती तटकरे हांणी दिल्या. हवामान खात्यान आज आंध्र प्रदेशाच्या दर्यादेगेवेले वाठार, माहे, दक्षिण अंतर्गत कर्नाटका, पुडुचेरी आनी करायकलान मध्यम ते मुसळधार पावसाचो अदमास उक्तायला. फुडल्या 2 दिसांत ओडिसा, तेलंगणा, लक्षद्वीपांत गडगड आनी जोगला मारपाची शक्यताय आसा. काल मलेशियान सुलतान ऑफ जोहर कप 2025 सर्तीन भारतीय कनिष्ठ दादल्यांच्या हॉकी पंगडान न्यूझीलंडाचे 4-8-2 अशें जैत सोडले. भारता खातीर आर्षदीप सिंग, पीबी सुनील, अरिजीत सिंग हुंडल आनी आर कुमार हंडरीकी एक एक गोल केलो. हाजे आदी भारतान सर्तीच्या उक्तावणाच्या खेळात ब्रिटनाचो 3-8-2 असो पराभव केल्लो. भारत मंगळारा पाकिस्ताना आड खेळटलो. आकाशवाणी पणजे केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयता. पदवीधर कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे. अर्ज पावपाची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा. आनीक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क सादचो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पावण्या खातीर अधिसुचोवणी आज जारी जाता. बिहार वेंचणुके खातीर एनडीएन जागे वाटपाचो फॉर्म्युला जाहीर केल्या उपरांत भाजपच्या CEC नवी दिल्लीत बसका झाली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.